भगवद्गीता अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 16। चतुर्विधा भजन्ते माम जनास सुकृतोर्जुन अर्थो जिज्ञासुरार्थी ज्ञानी च भरतर्षभम। भाषांतरण तात्पर्य कृष्ण कृपा स्मृति भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारे। हे भरत श्रेष्ठ अर्जुना, चार प्रकारचे पुण्यात्मे माझी भक्ती करीत असतात, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी। तात्पर्य, दुष्कृती लोकाहून एकदम विपरीत असे हे लोक शास्त्राच्या विधिविधानांचे दृढपणे पालन करतात आणि म्हणून यांना सुकृती असे म्हणतात। हे लोक शास्त्रांच्या नियमांचे व नैतिक आणि सामाजिक नियमांचे पालन करतात आणि कमी अधिक प्रमाणात भगवत परायण असतात। अशा लोकांमध्ये चार प्रकार असतात, जे पीडित आहेत, ज्यांना धनाची अभिलाषा आहे, जे जिज्ञासू आहेत आणि जे परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात आहेत। असे हे विविध परिस्थितीमध्ये भगवत भक्ती करण्यासाठी भगवंतांकडे जातात। ते शुद्ध भक्त नसतात, कारण भगवत भक्ती करण्यामागे त्यांना आपली इच्छापूर्ती करून घेण्याची इच्छा असते। शुद्ध भक्ती ही आकांक्षा आणि भौतिक लाभेच्छा रहित असते। भक्तिरसामृत सिंधूमध्ये भक्तीची व्याख्या पुढील प्रमाणे करण्यात आली आहे। अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादिना वृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमा। ज्ञान सकाम कर्म आणि भौतिक लाभेच्छेने रहित होऊन मनुष्याने भगवान श्रीकृष्णांची अनुकूल रूपाने दिव्य प्रेममयी सेवा केली पाहिजे, यालाच शुद्ध भक्ती असे म्हणतात। जेव्हा हे चार प्रकारचे लोक भगवत भक्तीसाठी भगवंतांकडे येतात आणि शुद्ध भक्तांच्या संगतीत राहून शुद्ध होतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात। दुष्कृतीचा विचार केल्यास त्यांचे जीवन स्वार्थी, अनियमित आणि आध्यात्मिक ध्येयरहित असल्याकारणाने त्यांच्यासाठी भगवत भक्ती ही अत्यंत कठीण असते। परंतु याच्यातील काही जण जेव्हा योगायोगाने शुद्ध भक्तांच्या सहवासामध्ये येतात, तेव्हा ते सुद्धा शुद्ध भक्त बनतात। जे लोक नेहमी सकाम कर्म करण्यामध्ये व्यग्र असतात, ते संकट समयी भगवंतांकडे येतात आणि त्यावेळी शुद्ध भक्तांच्या सहवासामुळे ते संकटकाळी भगवत भक्त बनतात। जे वैफल्यग्रस्त असतात, ते सुद्धा कधी कधी शुद्ध भक्तांच्या सहवासात येतात आणि भगवत ज्ञानामध्ये जिज्ञासू होतात। त्याचप्रमाणे जेव्हा शुष्क ब्रह्मज्ञानी ज्ञानाच्या प्रत्येक मार्गामध्ये विफल होतात, तेव्हा ते भगवंतांकडे भगवत भक्ती करण्यासाठी येतात। याप्रमाणे ते निर्विशेष ब्रह्म आणि परमसत्याच्या ज्ञानाच्याही अतीत होतात आणि भगवंत किंवा शुद्ध भक्तांच्या कृपेने त्यांना भगवंतांच्या साकार रूपाचा बोध होतो। एकंदरीत जेव्हा अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी सर्व भौतिक कामनातून मुक्त होतात आणि जेव्हा त्यांना पूर्णपणे समजून येते की भौतिक लाभाचा आध्यात्मिक उन्नतीशी मुळीच संबंध नाही, तेव्हा ते शुद्ध भक्त बनतात। जोपर्यंत अशी शुद्धावस्था प्राप्त होत नाही, तोपर्यंत भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करणारे भक्त सकाम कर्म किंवा भौतिक ज्ञान प्राप्तीच्या इच्छेने दूषित असतात। म्हणून शुद्ध भगवत भक्ती प्राप्त होण्यापूर्वी मनुष्याने या सर्व गोष्टीतून पार पडणे आवश्यक आहे। हरे कृष्ण। भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात, या श्लोकामध्ये चार जे पुण्यात्मे आहेत, जे भगवंतांची भक्ती करतायत, त्यांचा वर्णन करतायत। अर्थ अर्थार्थो जिज्ञासू ज्ञानीचे भरतर्षभम। हे अर्जुना, चार प्रकारचे लोक माझी भक्ती करतायत, त्यामध्ये अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, हे चार प्रकारच्या लोकांचं वर्णन करतायत। तर त्याच्या अगोदरच्या श्लोकामध्ये भगवंत चार दुष्कृतीनं लोकांचं वर्णन करतायत। चार दुष्कृतीं म्हणजे जे भगवंतांची भक्ती करत नाहीत। चार प्रकारचे लोक जे भगवंतांची भक्ती करत नाहीत त्यांचं वर्णन करतायत। त्यामध्ये सांगतायत मूढ, नराधम, मायापहत ज्ञान आणि असुरम भावमाश्रितः। तर याच्यामध्ये मूढ म्हणजे मूर्ख लोक, जे भगवंतांचा स्वीकार करत नाही आहेत, जे फक्त इंद्रिय तृप्तीला आसक्त आहेत, स्वतःचं कुटुंब, स्वतःची इंद्रिय तृप्ती आणि भारवाही जनावर, ज्याप्रमाणे पशु एखादा भार वाहतो त्याप्रमाणे फक्त संसाराचं ओझं वाहण्याकरताच त्यांचा जन्म झालेला असतो. इतर त्यांना कसलंही सतकार्य, सतबुद्धी नसते, परमार्थ मार्गाची चाळ नसते, असे लोक जे मूढ आहेत, मूर्ख आहेत. दुसऱ्या प्रकारचे आहेत जे नराधम आहेत, म्हणजे गलिच्छ मानव, ज्याला असंस्कृत, असभ्य मानव म्हटलेलं आहे. 84 लाख प्रकारचे योनी आहेत, त्यामध्ये 4 लाख मनुष्य योनी आहेत. 4 लाख कशी म्हणाल आपण, तर म्हणतो की स्त्री आणि पुरुषच दिसतोय फक्त. हा नाही, ह्याच्यामध्ये चेतनेनुसार जे विभाग पाडलेले आहेत त्याच्यामध्ये नराधम हा एक प्रकार येतो. तर ह्याच्यामध्ये गलिच्छ, असंस्कृत, असभ्य असे लोक आहेत, त्यांना इथं नराधम म्हणतात भगवंत. तर असे लोक जे भगवंतांना शरण जात नाहीत. दुसरे आहेत मायापहत ज्ञाना, ज्यांचं ज्ञान मायेनं हरण केलेलं आहे. त्यामध्ये येत आहेत मोठमोठे शास्त्रज्ञ, दार्शनिक, मोठे पंडित, असे तथाकथित विद्वान, असे जे लोक आहेत ज्यांची बुद्धी अति चालते, त्याच्यामुळे ते भगवंतांची बुद्धी स्वीकार करत नाहीत. त्यांना वाटतं हे अपबस निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं असे लोक जे आहेत ते स्वतःच्या बुद्धीच्या तर्कानं सर्व हे भगवंताचं जे ज्ञान आहे, जे विज्ञान आहे, ते सर्व खोडून काढतात. आणि हे लोक जे आहेत ते भगवंतांना स्वीकार करत नाहीत. दुसरे आहेत चौथ्या प्रकारचे असुरंभाव माश्रिता, ज्यांनी असुरी वृत्ती धारण केलेली आहे, ज्यांना जे नास्तिकवादी आहेत, भगवंतांचं अस्तित्व नाकारतायत. आणि याच्यामध्ये आणखी दुसरे येतात ते म्हणजे मायावादी, जे मानतायत भगवंतांना पण स्वतःच भगवंत व्हायचा प्रयत्न करतायत. असे जे असुरी भाव ज्यांनी धारण केलेले आहे, असे लोक भगवंतांचं अस्तित्व कधीही मान्य करत नाहीत. मग हे 4 प्रकारचे जे लोक आहेत ते भगवंतांना मानत नाही आहेत. आणखी 4 प्रकारचे त्याच्या उलट जे लोक आहेत, जे जीव आहेत, ते भगवंतांना मानतायत, ते म्हणजे अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. त्याच्यामध्ये अर्थ जे आहेत ते म्हणजे ह्या जगातलं जे दुःख आहे त्यांना गांधलेले असतात, प्रभुपाद या ठिकाणी वर्णन करतायत. जे संकट आलेलं असतं काहीतरी स्वतःवर, म्हणून भगवंतांची शरण घेत आहेत. आणि अशा प्रकारे शुद्ध भक्तांच्या संगतीत येऊन ते कधीतरी शुद्ध भक्त बनतायत. दुसरे आहेत अर्थार्थी, अर्थ म्हणजे पैसा, संपत्ती, ह्याच्या मागे लागलेले लोक आहेत. मग त्यासाठी नवस बोलणं, आणखी देवाणघेवाण भगवंताशी, मी तुम्हाला हे देतो तुम्ही मला ते द्या, म्हणजे अर्थप्राप्ती, काहीतरी साध्य करून घ्यायचं आहे, भौतिक लाभ. असे लोक जे अर्थार्थी, पाहतो आपण गणेशोत्सव झाला आताच, त्यामध्ये पाहिलं अनेक असे अर्थार्थी लोक आहेत, ते गणेशाकडे जाऊन म्हणतायत देवा हे मला हे द्या ते द्या. पाहतो लालबागचा राजा मुंबईमध्ये, इतकं किलो सोनं जमलं, इतकं किलो चांदी जमली, इतका पैसा जमला, अरे का देतात लोक तिथं? काहीतरी भौतिक लाभाची इच्छा केलेली असते, ती पूर्ण झालेली असतात, मग काहीतरी देवाणघेवाण करायची. म्हणजे इथं साध्य भगवंत असतात, हा, पण त्या भगवंतांना साधन बनवून टाकतात लोक. म्हणजे काय प्राप्त काय करायचं या मार्गामध्ये? भगवंत प्राप्त करायचे आहेत, साध्य भगवंत आहेत, त्याच्यासाठी साधन भक्ती आहे. तर लोक काय करतायत? भगवंतांना साधन बनवतायत, मधी घेत आहेत, आणि साध्य मात्र अर्थप्राप्ती. मग असे हे अर्थार्थी ठीक आहे, कधी ना कधीतरी शुद्ध भक्तांच्या संगतीमध्ये येऊन हे सुद्धा कधीतरी शुद्ध भक्त बनतायत. पुढचे येतात ते जिज्ञासू, ज्यांना कळालेलं आहे की हे जीवन काय आहे, हे जग काय आहे, मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, हे ज्यांना जाणण्याची इच्छा असते, असे लोक जे आहेत ते जिज्ञासू, काहीतरी जिज्ञासा करतायत. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, शास्त्र सांगतंय पहिल्यांदाच की मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण जिज्ञासा केली पाहिजे, आपण कोण आहोत, ही सृष्टी म्हणजे काय आहे, भगवंत काय आहेत आणि त्यांचा आपला संबंध काय आहे हे जाणणं म्हणजे जिज्ञासा. आणि असे जिज्ञासू जे लोक आहेत ते भगवंत प्राप्तीकडे येत आहेत, त्या मार्गानं भक्ती करायला सुरुवात करत आहेत आणि तेच पुन्हा पुढच्या स्थितीमध्ये ज्ञानी या स्थितीपर्यंत पोहोचत आहेत आणि परिपूर्ण अशा भक्तीच्या अवस्थेला प्राप्त होत आहेत. तर अशा प्रकारे हे चार आहेत ते भगवंताची भक्ती करतायत, हे चार सांगतायत त्यामध्ये जे भक्ती करत नाहीत. तर असे चार चार प्रकार सांगतायत भगवंत. अनेक शास्त्रामध्ये चार चार चारांचं असं वर्णन आहे, त्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. ज्याला म्हणतात चाकोरीबद्ध, म्हणजे काय, एक बॉक्स किंवा चौकोन, या चौकोनाला मर्यादा असते काहीतरी आणि या मर्यादेमध्ये सर्व नीती नियम जे काही आदेश आहेत ते सर्व बसावे म्हणून भगवंत या ठिकाणी शास्त्राद्वारे सांगतायत. असे चाकोरीबद्ध काही गोष्टी आहेत ज्यामध्ये येतात, हे फक्त माहिती म्हणून सांगतोय की चत्वार खानी म्हणजे चार प्रकारचे योनी आहेत ज्यामध्ये जीव जन्माला येतात, याच्या पलीकडे कशाही द्वारे जन्माला येत नाहीत. त्यामध्ये अंडज, जारज, स्वेदज आणि उद्भीज, जे अंड्यापासून जन्माला येतात, जे गर्भातून जन्माला येत आहेत, जे घामापासून येत आहेत काही जीव जन्माला आणि जे काही जीव आहेत ते बियांपासून येत आहेत जन्मा. म्हणजे चार प्रकारचे हे जीव सांगतात. ह्याच्या पलीकडे आणखी कुठल्या प्रकारे जन्माला येतील असं तरी काय वाटत नाही, कारण शास्त्र मध्ये हे सांगितलेलं आहे. चार प्रकारच्या वाणी आहेत ज्यामध्ये वैखरी, मध्यमा, परा आणि पश्यंती. पश्यंती आणि परा म्हणजे मोठ्यानं बोलतो ती वैखरी, मनातल्या मनात बोलतो ती मध्यमा, हृदयातनं बोलतो ती पश्यंती आणि त्याच्याही पलीकडं जी अर्थतेनं कळवळ्यानं जी हाक मारली जाते ती म्हणजे परावाणी, सर्वश्रेष्ठ वाणी. ह्याच्या पलीकडे आणि पाचवा आवाज कुठला नसतो. त्याच्या आणखी सांगताय चार पुरुषार्थ सांगतायत शास्त्रामध्ये. चार पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सांगितलेलं आहे, हे सर्वांना माहितीच आहे. त्या पलीकडे चार देह सांगितलेले आहेत, जडदेह, सूक्ष्मदेह. जडदेह म्हणजे भौतिक शरीर जे पंचमहाभूतांमधून बनलेलं आहे. सूक्ष्मदेह मन, बुद्धी आणि अहंकाराचं जे बनलेलं आहे सूक्ष्मदेह, ज्याही पलीकडं आहे तो देह कारणदेह, ज्ञान, ज्ञानी देह आहे आणि त्याच्याही पलीकडचा जो आहे तो महाकारण देह. आपल्याला वाटतं हे एकच देह आहे वाटत, पण नाही, याच्याही आत तीन देह आहेत, तीन शरीर आहेत. तर शेवटचा तो महाकारण देह म्हणजे पूर्ण जिथं ज्ञान सुद्धा लुप्त होऊन जातं आणि भगवंताची प्राप्ती होते म्हणजे महाकारण देह म्हटलेलं आहे त्याला. तर हे चार चार गोष्टी अशा बऱ्याच आहेत शास्त्रामध्ये. आपल्याला काही हे ज्ञान ज्ञानी व्हायचं नाही प्राप्त करून, फक्त माहितीसाठी सांगितलेलं आहे. तर हे नियमबद्ध, चाकोरीबद्ध आणि ह्याच्याही पलीकडं कुठलीही गोष्ट शास्त्राच्या पलीकडं बसू शकत नाही म्हणून हे भगवंत ह्या ठिकाणी या गोष्टी सांगतायत शास्त्राद्वारे. ह्याला मर्यादा आहे काहीतरी, सीमारेषा आहे. जशी घराला चौकोनी घर असतं, घर कोणी त्रिकोणी, षटकोनी, असं गोल वगैरे बांधत नाही, चौकोनी, कारण चतुर्सीमा, सीमा म्हणजे मर्यादा आली त्याला. हे सगळं ज्ञान जे आहे ते एका मर्यादेमध्ये आहे हे भगवंतांना दाखवून द्यायचं आहे म्हणून भगवंत सांगतायत. तर हे जे ज्ञान जे आहे भगवंत देत आहेत हे सर्व एका मर्यादेमध्ये बसावं, ह्याच्या पलीकडं जीवानं कुठं झेप घेऊ नये, नाहीतर जीवाची वृत्ती ही जी आहे ती छचोर आहे, वृक्षलुंगल आहे. थोडं जरी भगवंतांनी स्वतंत्र दिलंय तर जीव आपल्या बुद्धीनं अनेक प्रकारच्या युक्ती लढवून अनेक प्रकारचं ज्ञान ह्या जगामध्ये घडवतोय आणि प्राप्त करतोय आणि त्याद्वारे मग अनेक अघटित घटना घडतायत. नास्तिकवाद, आणखी हिंसक वृत्ती वगैरे ह्या गोष्टी ज्या घडतायत ती भगवंतांनी दिलेली एक थोडस स्वातंत्र्य, ह्या स्वातंत्र्यामुळे ह्या सर्व गोष्टी घडतायत म्हणून भगवंत हे सर्व नियम ह्या ठिकाणी देत आहेत. तर आध्यात्मिक शास्त्रामध्ये सुद्धा अनेक मार्ग आहेत. भगवंत हे या श्लोकामध्ये जे वर्णन करतायत भक्तांचं. तर हे अशा प्रकारचे चार लोक भगवंताकडे येत आहेत, पण अनेक मार्गाद्वारे येत आहेत. ह्यामध्ये ज्ञान मार्ग सांगतायत, ध्यान मार्ग, कर्म मार्ग आणि भक्ती मार्ग, हे मार्ग सर्व सांगतायत. पण ह्याच्यातील भक्ती मार्ग एक सोडला तर प्रत्येक मार्ग जो मार्ग आहे त्याला काहीतरी मर्यादा आहेत. ह्याच्यामधला ज्ञान मार्ग घ्या. हा जो ज्ञान मार्ग आहे त्याच्यामध्ये जो ह्या ज्ञान मार्गातील साधक जो आहे तो साधना करायला सुरुवात करतो, वेदांचा अध्ययन पठन करतो, अनेक शास्त्रांचा अभ्यास करतो, अनेक प्रकारचं ज्ञान प्राप्त करतो परमेश्वराविषयी. पण शेवटी काय होतं, त्याला असं समजतं की ने इथी ने इथी संपलं, ह्याच्या पलीकडे आता मी काय प्राप्त करू. कुठेतरी मर्यादा आली त्या ज्ञानाला, म्हणून ज्ञान मार्ग पण शेवटी काहीतरी मर्यादेमध्ये थांबतो. ध्यान मार्ग, या ध्यान मार्गामध्ये योगी जो आहे तो निर्विशेष ब्रह्म जे आहे, ब्रह्मज्योती ह्यावर आपलं ध्यान केंद्रित करतोय आणि शेवटी त्याला साक्षात्कार काय होतो, बस सर्व काही शून्य, अशा प्रकारचा साक्षात्कार काहीतरी होतो आणि तिथंच त्याची धाव खुंटते ध्यानाची. मग त्याच्यामध्ये विलीन होण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये विलीन होऊन स्तब्ध आणि शांत होऊन राहतो. संपली तिथंच त्याची धाव, म्हणजे मर्यादा आली या ठिकाणी पण त्याला. कर्म मार्ग आहे, कर्म मार्गामध्ये जी काही कर्म आहे ती भगवंतांना परमेश्वराला अर्पण केली जात आहेत आणि ह्यामध्ये कर्माची जी श्रृंखला आहे ती खंडित केली जाते आणि शेवटी निर्वाण संपलं. आता आपल्याला पुन्हा पुनर्जन्म पण नाही किंवा आपलं अस्तित्व पण नाही आणि भगवंताचं पण अस्तित्व नाही, ह्या निष्कर्षापर्यंत जीव येतो आणि तिथंच त्याचं सर्व धाव खुंटते, तिथं सुद्धा मर्यादा येते. हे तिन्ही सुद्धा मार्ग जे आहेत त्याला मर्यादा आलेले आहेत, पण भक्ती मार्ग जो आहे त्या मार्गाला कधीही मर्यादा नाहीत. हे ज्ञान जे आहे किंवा भक्तीचा जो मार्ग आहे हा अमर्यादी आहे, मर्यादित आहे, म्हणून याला भक्ती रसामृत सिंधू म्हटलेला आहे. हा भक्तीचा अमृताचा सिंधू आहे. याच्यामध्ये जीव जरी डुंबून मेला तरी त्या अमृतामध्येच डुंबतो, त्याच्यामुळे त्याला मरण हे नाहीच आहे. पुन्हा भक्तीच, आणि हा जो मार्ग आहे तो भगवंत आणि भक्त ह्यांच्याशी आदान प्रदान जे आहे प्रेमाचं, ह्या प्रेमावर अवलंबून आहे. ह्याच्यामध्ये प्रेम जो भाव आहे, प्रेम भाव हा महत्वाचा आहे या ठिकाणी. तर त्या आधारावर हे भगवंत आणि भक्ती जे व्यक्तिशः रूपामध्ये एका साकार किंवा व्यक्ती ह्या रूपामध्ये एकमेकाशी आदान प्रदान करत असतात, मग ह्या गोष्टीला मर्यादा आहेत का? पहा, या जगामध्ये सुद्धा आपण प्रेम करतो अनेक व्यक्तींवर, अनेक जीवांवर, अनेक वस्तूंवर, तथागतीत प्रेम होतं आपलं. हा असं कधी कधी वाटतं की ह्याला मर्यादा नाही आहेत, अंत नाही आहे, अमर्यादित असं या असं हे प्रेम आहे आपल्या हृदयातलं असं वाटायला लागतं. पण मर्यादा येते इथं पण, कारण तथागतीत प्रेम आहे. पण भगवत प्रेमामध्येही त्याच्याही पलीकडची स्थिती आहे जी आपण फक्त बुद्धीन नाही जाणू शकत, हा अनुभवच घ्यायचा आहे. तर आपल्याला तो अनुभव नाही आहे, पण शास्त्र सांगतंय, संत सांगतायत, म्हणून आपण विश्वास ठेवायचा आहे की हे ज्ञान जे आहे, ही जी भक्तीचं ज्ञान जे आहे ते पूर्णपणे प्रेमावर अवलंबून आहे, हे आदान प्रदान. आणि अशा प्रकारचे जे हे मार्ग आहे ह्याचा जर स्वीकार आपण करू तर निश्चितपणे आपणही त्या प्रेमसागरामध्ये डुंबून जाऊ. पण याचा स्वीकार करण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे दिव्य तपस्या, साधना कराव्या लागतील, तरच आपल्याला हे प्राप्त होणार आहे. या जगामध्ये कुठलीही गोष्ट सहजासहजी प्राप्त होत नाही. मग भगवंतानी भक्ती प्राप्त करायची आहे तर ती का साधारण गोष्ट आहे का? म्हटलेलं आहे, संत म्हणतात भक्ती नव्हे रे सोपी, ही तरी सुळावरिली पोळी, निवडे तो बळी विरळाची. सोपी नाही आहे भक्ती, ही सुळावरची पोळी आहे. ही प्राप्त करायची आहे तर आपल्याला अनेक प्रकारच्या कष्टांना सामोरं जावं लागेल. त्यासाठी आपल्याला प्रथम साधक या स्थितीपर्यंत आलं पाहिजे. साधक या स्थितीला आलं पाहिजे. आता आपण भक्त म्हणवतो स्वतःला, पण खऱ्या अर्थानं भक्त आहोत का आपण? भक्त म्हणजे भगवंताचा प्रेमी. मग भगवंताप्रती प्रेम आहे का हृदयात आपल्या? मग आपण भक्त म्हणून घेऊ शकतो का? नाही. तर पहिल्यांदा साधक या अवस्थेला आलं पाहिजे आपण. आणि साधक या अवस्थेच्या अगोदरी काही अवस्था असतात, मग त्या आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न करणं आवश्यक आहे की साधक आपण कसं चांगलं बनू. तर शास्त्रामध्ये वर्णन आहे, जीव ह्या जगामध्ये मनुष्य धारण केलेलं, मनुष्य देह ज्यांनी धारण केलेला आहे ते चार प्रकारच्या स्थितीमध्येच असतात. आणखी चार आलं या ठिकाणी, चार प्रकारची स्थितीमध्येच असतात. एक असतात ते बद्ध, वर वर्णन केलं आपण, मूढ अनराधम माया पहत ज्ञाना, हे जे जीव आहे ते बद्ध जीव आहेत. बद्ध जीव म्हणजे काय? बद्ध तो जाणे जे ऐसा अंधारीचा अंध जैसा, चक्षुविन दाही दिशा बद्ध तो. अंधारामध्ये आपल्याला काय दिसतं? पूर्ण अंधार आहे. रात्रीच्या वेळी पूर्ण काळोख आहे, कुठेही कसलाही दिवा किंवा प्रकाश नाहीये. मग काय होतं? आपल्याला डोळे असूनही आपण डोळे नसल्याप्रमाणे स्थिती असते ती. पुढे काय आहे हे पण कळत नाही. कसलंही ज्ञान नाही आहे काय घडणार आहे काय नाही, पूर्णपणे आंधळे असतो आपण. अंधारीचा अंध जैसा, आंधळ्याप्रमाणे स्थिती असते. तसे हे बद्ध जीव जे आहेत तशी स्थिती असते. आत्मज्ञानाचे जे चक्षू आहेत, जे नेत्र आहेत, ते कधीही उघडलेले नसतात. असे लोक धर्म अधर्म, उपकार परोपकार काहीही जाणत नाहीत. अध्यात्म ज्ञानाविषयी काही चाल नसते अशा लोकांना. दया धर्म शांती हे हृदयामध्ये कधीही नसतं. फक्त इंद्रिय तृप्ती करणं, जनावराप्रमाणे जगणं हेच फक्त त्यांना माहिती असतं. त्याच्या पलीकडे परमार्थ शून्य असतात. कर्म अकर्म न जाणता काही सुद्धा जाणत नसतात ते चांगल्या वाईट गोष्टी. असे जे जीव आहेत त्यांना म्हटलं जातं बद्ध. मग असे जे बद्ध जीव आहेत कधीतरी हा संसाराचा उद्वेग येतो त्यांना आणि ते मग कुठल्या अवस्थेला येतात? मुमुक्षू. मुमुक्षू ही स्थिती त्यांना प्राप्त होते. आणि मुमुक्षू म्हणजे काय? तर संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. पुढे सांगतायत, पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी, विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू. काय सांगतात या ठिकाणी? संसाराची जी दुःख आहेत तो त्रास झालेला आहे जीवाला आणि आता बस झाला आता हा संसार, आता मला काहीतरी परमार्थ साधला पाहिजे, काहीतरी भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि हे जे त्रिविध ताप आहे त्या जगामधले, आधिदैविक आध्यात्मिक आधिभौतिक, हे जे त्रिविध ताप आहेत त्यांना तो पोळला जातो आणि या साधना मार्गाकडं ज्याची वाटचाल सुरू होते असा म्हणजे व्यक्ती म्हणजे मुमुक्षू, ज्याच्या हृदयामध्ये वैराग्य यायला लागलेलं आहे. हे जग कसं दुःखालय अशाश्वतम आहे ह्याविषयी जाणीव व्हायला लागलेली आहे हृदयामध्ये, असा व्यक्ती मुमुक्षू होतो आणि तो सत्संगतीची चाड धरतो. संत संगती करायला लागतो, भक्तांचा संघ करायला लागतो, त्यावेळेला त्याच्या हृदयामध्ये वैराग्य यायला लागतं आणि हळूहळू तो भक्तीच्या मार्गाकडे यायला लागतो. तो म्हणजे मुमुक्षू. माझ्या मुमुक्षू अवस्थेतून नंतर अवस्था येते ती म्हणजे साधक अवस्था. साधक अवस्थेचं वर्णन आपण नंतर पाहू, कारण यावरच आपण तर चर्चा करणार आहोत. तर त्याच्या पुढची अवस्था ते साधकानंतर सिद्ध. सिद्ध अवस्था म्हणजे परिपूर्णतेची अवस्था, ज्यामध्ये पूर्ण जे भक्तीचे आठ हे सांगितले स्थिती, ज्यामध्ये अतो श्रद्धा ततो साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठाभाव निष्ठा रुची भाव प्रेम. जो प्रेम ह्या स्थितीपर्यंत पोहोचलेला आहे, भावस्थिती आणि प्रेमस्थिती ह्या स्थितीला जो पोहोचलेला आहे तो म्हणजे सिद्ध, सिद्ध भक्त. याच्यामध्ये दोन प्रकार येत आहेत, ते म्हणजे काय म्हणणार, सगळे प्रकारच सांगले, हे चार प्रकार, ते दोन प्रकार, हे तीन प्रकार, लक्षात येत आहे ना? नाही, जे काही महत्वाचा मथीचा अर्थ आहे तो लक्षात घ्या, बाकीचं काही लक्षात राहिलं नाही तरी चालेल. तर याच्यामध्ये दोन प्रकार, एक नित्य मुक्त जीव आहेत जे नित्य सिद्ध आहेत, आणि दुसरे आहेत ते साधना सिद्ध आहेत. नित्य सिद्ध जीव आहेत ते शुद्ध भक्त प्रभुपादांसारखे, तुकारामांसारखे, जे येत आहेत ह्या जगामध्ये कशासाठी, लोकांना उपदेश करण्यासाठीच. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलले जे ऋषी सांच भावे वर्थाव आहे, ह्यासाठीच आलेलो आहे, फक्त भक्तीचा उपदेश करण्यासाठी. आणि अशा काही क्रिया करतायत ना ते या जगामध्ये, न भूतो न भविष्यती, कोणी करू शकत नाही. आपल्यासारखे साधारण जीव त्याचं अनुकरण अनुसरण काहीच करू शकत नाही. ते नित्य सिद्ध जीव असतात जे भगवंताच्या इच्छेनं येत आहेत या जगामध्ये आणि भक्तीचा प्रचार करतायत. आणि आपण साधना सिद्ध भक्त काही असतात जे साधनेद्वारे शुद्ध होत आहेत, ह्या सर्व अवस्थेतून जात आहेत, बद्ध अवस्था, मुमुक्ष अवस्था, साधक अवस्था, आणि नंतर सिद्ध अवस्थेपर्यंत जात आहेत आणि भक्तीची परिपूर्णता साध्य करतायत. तर हे चार प्रकारचे या ठिकाणी जीव ह्या चार अवस्थेमधून जात असतो. तर आपण आता साधक या जी अवस्था आहे जीवाची ह्याविषयी चर्चा करू. आतापर्यंत ही तात्विक माहिती झाली, आता प्रवचनाला सुरुवात करूया, घाबरू नका, वेळेत संपवणार आहे. तर आता आपण इथं सर्व जमलेलो आहोत ते म्हणजे साधक आहोत का, कोणी भक्त आहे, असेल तर हातवर करा. तर साधक अवस्थेमध्ये आहोत, आहोत की नाही माहिती नाही, कारण साधक अवस्था म्हणजे पूर्णपणे अनुताप वैराग्य ज्याला आलेला आहे, आणि अशा अवस्थेमध्ये जो साधनेला भक्ती मार्गाची सुरुवात करतोय तो म्हणजे साधक. साधनेला सुरुवात करतोय तो साधक. मग आता ह्यामध्ये पण तीन प्रकार येतील. जसं शास्त्रामध्ये नित्य व्रत, नैमित्तिक व्रत आणि काम्य व्रत असे तीन प्रकार सांगितलेले आहेत व्रतांचे. ज्यामध्ये नित्य व्रत म्हणजे काहीतरी कोणी व्रत घेतलेलं असतं की चला आज हे रोज आम्ही श्लोक पाठ करतो, हे लोक रोज श्लोक पठन करतो, हा मंत्राचं पठन करतो, अमुक एक क्रिया रोज आम्ही करतो, धार्मिक क्रिया. नित्य व्रत घेतलेलं असतं काहीतरी, काही असतात ते नैमित्तिक व्रत असतात. नैमित्तिक व्रत म्हणजे काय, काहीतरी निमित्त मात्रेनं केलेली, सत्यनारायण पूजा लग्नानिमित्त, किंवा सोहळा सोमवारचं व्रत, असं काहीतरी काहीतरी श्रावण महिना झाला बरेच व्रत होऊन गेलीत, किंवा अनंत व्रत, अनंत चतुर्दशी, नैमित्तिक व्रत आहे ती. आणि दुसरे आहेत काम्य व्रत, म्हणजे काहीतरी इच्छा आहे ना, काहीतरी भौतिक इच्छा आहे, काहीतरी कामना आहे हृदयामध्ये, म्हणून ती व्रत स्वीकारलेली आहेत. पुत्र कामेश्री यज्ञ केल्यानं पुत्र होईल, शास्त्रातले आहेत ही व्रत. पण हे कर्मकांडामध्ये येतं. फक्त एक उदाहरण म्हणून हे तीन सांगतोय, तर ह्या कॅटेगरीमध्येच हे तीन प्रकार मोडतात साधकांचे. इथेही येणारे तसेच आहेत, काही नित्य साधक नेहमी येतात. कोणकोण येतात नेहमी, हातवर खरंच नेहमी येणारे ते नित्य साधक. दुसरे आहेत ते नैमित्तिक साधक, म्हणजे काय, आज जन्माष्टमी आहे, नरसिंह चतुर्दशी आहे, गेलं पाहिजे, किंवा रामनवमी आहे, गौरपौर्णिमा आहे, निमित्त काहीतरी असतं म्हणून येतात आणि आपल्याला जाणवतं. आता मला वाटतं आज हे नित्य साधक आहेत, संख्या कमी दिसते. नैमित्तिक साधक ते फेस्टिवलच्या वेळेला येतात. दुसरे ते काम्य साधक, चला हरिकृष्णामध्ये प्रसाद छान मिळतोय, काम्य साधक, काहीतरी कामना आहे हृदयामध्ये, किंवा आणखी काहीतरी फायदे पण मिळत आहेत, बरेच असत. आम्ही आता प्रसाद सेवेत असल्यामुळे माहिती आहेत बरेच माहिती काय काय कुणाकुणाला काय काय काम्य असतं हृदयामध्ये. प्रसाद सोडून आणखी बरेच असतात, त्यासाठी पण येतात. म्हणतात ना जसं दुनिया आहे की जत्रा, हौसे नवसे गौसे सतरा, तसं आहे. पण ह्याचा जर गंभीरतेने विचार केला तर आपण खरोखरच साधक स्थितीमध्ये बसतो का? नित्य साधक जरी असू तरी साधक आहोत का आपण? तरी साधक अवस्था जी आहे ती म्हणजे जिज्ञासूनी ज्ञानी यांच्या मधली अवस्था आहे ती साधक अवस्था. ज्याला जिज्ञासा झालेली आहे, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, मला काहीतरी प्राप्त करायचं आहे, भगवंताची प्राप्ती करायची आहे आणि मी आता सुरुवात करतो, मग संतांची संगती करणे, भक्तांची संगती करणे, शास्त्रांचं अध्ययन करणे, ह्या गोष्टी तो करायला लागतो, जिज्ञासा करायला लागतो. मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, हे प्रश्न अनेक, मग त्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न, ही जिज्ञासा अवस्था. आणि हे करण्याचा जो प्रयत्न आहे ती म्हणजे साधना, तो म्हणजे साधक. आणि तो मग नंतर ज्ञानी या अवस्थेपर्यंत येतो. मग ही मधली अवस्था जी आहे ती म्हणजे साधक अवस्था. आणि ही जी मधली अवस्था असते ती नेहमी दळमळीत असते. ह्यामध्ये काही असं एक काय निर्णय नसतो. आरंभ नाही शेवट कैसा, मध्यस्थितीला भूलू नको, संसारामध्ये एकही पाऊलं अनुभवाविनं टाकू नको. सांगत कारण आरंभ तर सोडलेला आहे आणि शेवट पण प्राप्त झालेला नाही. आणि मधली अवस्था आहे ती अतिशय डळमळीत असते. मग ह्या अवस्थेमध्ये अतिशय सावध राहिलं पाहिजे. जो सावध तोच साधक. नित्य सावध राहणं म्हणजे साधक. अवगुणाचा करुणी त्याग, जेने धरिला संत संग, तयासी बोले जे मग साधक ऐसा, उपदेशले आत्मज्ञान, तुटेले संसार बंधन, दृढते कारण करी साधन, या नाव साधक. ज्याला संसाराचा ताप झालेला आहे आणि ज्यानं संत संगती धरलेली आहे आणि आत्मज्ञान ज्याला प्राप्त करायचं आहे आणि संसाराचं बंधन ज्ञान तोडलेलं आहे, तो म्हणजे साधक. माशी जी स्थिती आहे ती आपल्यामध्ये कितपत आहे? खरोखर आपण साधक या अवस्थेला आहोत का? तर साधक बनण्यासाठी पहिला आपण प्रयत्न केला पाहिजे. मग साधक बनण्यासाठी काय करावं, काय करू नये हे पण आहे. शास्त्र नियम आहेत, काही आदेश आहेत, त्याचं पालन केलं पाहिजे तर आपण साधक बनू. तर त्याच्यामध्ये साधक किंवा भक्ती कशी करायची किंवा साधना कशी करायची ह्याविषयी रूप गोस्वामी भक्तिरसामृत मध्ये सिंधू मध्ये सांगतायत. ज्यामध्ये भक्तीची 64 अंग सांगतायत, ज्यामध्ये काही अंग आहेत ती शरणागती आहेत, काही अंग आहेत ती स्वतःची जी साधना आहे ती कशी करायची ह्याविषयी आहेत, काही अंग आहेत ती आचार विचार कसे असावे साधकाचे वैष्णवाचे त्याविषयी काही अंग सांगतायत, काही अंग सांगतायत भगवंतांच्या सेवेप्रती सांगतायत. मग ही जी भक्तीची 64 अंग आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. हे फक्त ज्ञान वाढवण्यासाठी नव्हे, हे जे शास्त्रामध्ये जे काही साधक किंवा हे जे भक्ती मार्गाविषयी जे ज्ञानांच्या चर्चा केलेल्या आहेत फक्त हे ज्ञान वाढवण्यासाठी आपल्याला प्राप्त करायचे नाहीत. ज्ञान वाढवून काय प्राप्त होणार आहे? तुम्ही मोठे वक्ते बनाल, मोठे दार्शनिक बनाल, मोठे पंडित बनाल, पण भगवत प्रेमी नाही बनणार, भगवत भक्त कधीच बनणार नाही. म्हणून ह्या गोष्टी फक्त ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वीकारायच्या नाहीत. तर ह्याच्या मागचा उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी आणि त्या दृष्टीनं वाटचाल करण्यासाठी ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. तर साधक जो आहे तो कधीही निश्चित कर्म करत नाही. रूप गोस्वामी सांगितले निश्चित कर्माचा त्याग केला पाहिजे. मग आपल्यासाठी निश्चित कर्म सांगितलेले आहेत, 4 नियमांचं पालन, मांसाहार नाही, नशा नाही, जुगार नाही, अनैतिक संबंध नाहीत, हे 4 नियमांचं पालन केलं पाहिजे तरच तो साधक आहे. जर हे नियमा निश्चित कर्म जी आहे शास्त्रात सांगितलेली त्याचं जर कोणी उल्लंघन करत असेल तर तो साधक कधीही बनू शकत नाही. म्हणून या निश्चित कर्माचा त्याग केला पाहिजे. साधकानं कधीही भोगी वृत्तीचा असू नये. इकडं संसारातील भोगही पाहिजेत आणि इकडं परमार्थही पाहिजे. एका मेनामध्ये 2 तलवारी बसणार नाही. प्रपंच परमार्थ संपादिनी दोन्ही एकही निधानी न घडे त्यासी, दोही पेवावरी ठेवू जाता हात शेवटी घात शरीराचा. तुका म्हणे त्या दोहीकडे धक्का शेवटी नरका माझी पडे नाही, साध्य होणार नाही. कुठेतरी एक दुर्लक्ष करावंच लागेल, हे सत्य आहे. भले कठू वाटेल हृदयामध्ये, संसारात होऊन भक्ती करायची आहे, ग्रस्त आहोत, पण खूपच आस्था, ग्रहस्थामध्ये खूपच आस्था ठेवण्यात रद्द नाही. तिथं मग अडकूनच पडलो आपण. म्हणून हे दोन्ही देवावर हात ठेवून चालणार नाही, एक कुठली तरी बाजू स्वीकारावी लागेल थोडीफार तरी. त्याला म्हणतात सर्व संघ परित्यागी. सर्व प्राप्त आहे, आहे ग्रस्त आहे आपण ठीक आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा राहून विरक्त भावनेने सर्व संघ परित्याग. सर्व संघ प्राप्त झालेला आहे तरीही त्याचा त्याग केलेला आहे. ज्यांनी सोडलेला आहे त्यांची गोष्ट वेगळी आहे, संन्यासी ब्रह्मचारी, पण ग्रहस्थांसाठी सर्व संघ परित्याग आहे. सर्व प्राप्त आहे तरीही पण हृदयामध्ये वैराग्य धारण करायचं आहे. असा जो बॅलन्स करेल या ग्रस्त आश्रमामध्ये तो या साधक अवस्थेतून पुढे वाटचाल करेल. नाहीतर या संसारामध्ये सर्व गोष्टी नाशवानच आहेत. मग नाशवानाचा जो संघ आहे तो करण्यामध्ये काय महत्व आहे? कधीतरी नाशच होणार आहे त्याचा. म्हणून नाशवान गोष्टीमध्ये साधकानं कधीही फसू नये, ही महत्वाची गोष्ट आहे. साधकानं कधीही मतवादी होऊ नये तर तत्ववादी असावं. आपली जी तत्व आहेत ती पालन करण्यामध्ये दृढ असावं. स्वतःच्या मताला इतकं मत नाही आहे. तुम्ही म्हणाल काय चार नियमांचं पालन करण्याची गरज आहे? आम्ही भक्ती करतोच की आम्ही सगळं खाऊन पिऊन करतो. नाही, खाऊन पिऊन कायच होत नाही, पिऊन पडाल कुठेतरी, बाकी काय होणार नाही. होऊ शकत नाही. स्वतःचं मत इथं महत्वाचं नाही आहे. प्रभुपादांनी पाश्चात्य राष्ट्रामध्ये गेले त्यावेळेला अनेक चारी नियम मोडणारेच लोक त्यांच्या अवतीभोवती, हिप्पी लोक सगळे. प्रभुपाद म्हटले नाहीत अरे मला आता लोकांची गरज आहे, तर बस मी सगळ्या तत्वामध्ये माझं मत सिद्ध करतो, आता माझ्या मताप्रमाणे थोडेफार याच्यामध्ये बदल करतो आणि येऊ देत, जसे असेल तसे स्वीकारतो. नाही, जसे असेल तसे स्वीकारले, पण त्यांना नियम घालून दिले, हे नियम पालन केलेच पाहिजे. बस त्यांना साधक बनायचं होतं, चांगले भक्त बनायचं होते, त्यांनी स्वीकारलं. ज्यांना स्वीकारलं ते सोडून गेले. म्हणून इथं प्रभुपादांनी स्वतःच्या मताला इथं किंमत दिलेली नाही, तत्वाला किंमत दिलेली आहे. प्रभुपाद सांगतायत बरेच ठिकाणी, मला असे लोक नको आहेत जे फक्त येतील आणि हुल्लडबाजी करतील, हरे कृष्णा वा वा सुंदर आहे. नाही, मला थोडे शिष्य असू देत, थोडेच असे भक्त प्राप्त होऊ देत जे चार नियमांक तत्वांचं गंभीरतेने पालन करतील, साधनेमध्ये जे दृढ असतील, जे सकाळच्या मॉर्निंग प्रोग्राम पासून संध्याकाळी गौर आरती आणि शयन आरतीपर्यंत अगदी गंभीरतेनं सर्वांचं पालन करतील, नियामक तत्वांचं असे भक्त मला पाहिजेत. नाहीतर शिष्य नसले तरी हरकत नाही, हे प्रभुपादांचं हे तत्व आहे. म्हणून इथं आपल्या मताला किंमत नाही आहे. चला पाहुण्यांच्या घरी गेलो आज, नाही पाहुण्यांनी जबरदस्ती केली, हो म्हणून चहा प्यालो, काय कंटी घातले कांदा लसून खा, काय होतंय खायचं, कोण बघायला आहे. नाही, जे आहे ना ते पालन केलंच पाहिजे, तरच तुमची प्रगती होईल, तरच आपण साधक म्हणून घेण्यास लायक आहोत. आणि स्वतःला थोडीफार साधना करायला लगेच सिद्ध समजू नये, मी आता बऱ्यापैकी साधना करतोय, 16 माळा जप करतोय, नियमांचं पालन करतोय, नित्य संघ करतोय भक्तांचा, आता मला एक हरे कृष्णामध्ये एक पोस्ट मिळालेली आहे, आता माझी प्रगती झालेली आहे. नाही, तेच साधकासाठी बाधक आहे. हे ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर जे आचार विचार जे आहेत वैष्णव आचारसंहिता, ह्याचं सुद्धा पालन केलं पाहिजे. कशाप्रकारे वागलं पाहिजे, कशाप्रकारे उठलं पाहिजे, कशाप्रकारे बसलं पाहिजे, कशाप्रकारे बोललं पाहिजे, हे सुद्धा साधकाची साधनाच आहे. हे रूप गोस्वामी सांगतायत भक्तिरसामृत सिंधूमध्ये, हे आपण भक्तांकडून जाणून घेतो नित्य, तर आपण हे समजलं पाहिजे. आणखी थोडक्यात सांगायचं तर तुकाराम महाराज काही साधकाचे काही नियम सांगतायत, तितके जरी पालन केले तरी आपण साधक अवस्थेतून परिपूर्णतेकडे जाऊ. काय सांगतायत? साधकाची दशा उदास असावी. उपाधी नसावी अंतरबाह्य, लोलुपता काय निद्रेशी झिंकावे, भोजन असावे परिमित. एकांती लोकांती स्त्रियांची भाषण प्राण गेल्या जाण करू नये. प्रसंगतात घोष कीर्तनाचा उच्चार नामाचा अहर्निशी तुका म्हणे ऐशा साधनी जोर आहे गुरु कृपाल आहे लवला आई. अगदी सोपं आहे नाही काय. साधकाची दशा उदास असावी. उदास उदास म्हणजे कसं, मख्ख चेहऱ्या ना नाही, हरिबोल म्हटलं तरी हरिबोल म्हणायचं नाही. तसं नाही, चेहऱ्यावर हास्य असं, पण उदास कशा बाबतीत, इंद्रिय तृप्तीच्या बाबतीत उदासीन असावं. लोलुपता काय निद्रेशी जिंकावे, साधकाशी झोप जेवढी आवश्यक आहे तेवढी सोडून इतर वेळेला जी झोप घेत असाल तर ती साधकासाठी योग्य नाहीये. त्याच्या अगोदर काय, भोजन असावे परिमित, खाणं मर्यादित असावं. आज फिस्ट आहे म्हणून भरपूर मर्यादा सोडायच्या नाहीयेत. चांगलं लागतंय कोणीतरी मस्त बोलवलेला आहे जेवायला म्हणून ताव मारायचा नाही, मग काय होणार आहे, अति खाल्ल्यानंतर काय होत आहे, अपोपच झोप येते. मग अति झोप, मग ती रात्रीची 6-7 तास जी काय झोप असेल ती सोडून आणखी दिवसभर आणि 2-4 तास इकडे तिकडे डोळायचं. मग साधना काय, मग झोपच आपली फक्त, दुसरं काय मग घडणार नाही आपल्यातून. म्हणून भोजन असावे परिमित आणि निद्रा आवश्यक आहे तेवढीच घेतली पाहिजे. आता पुढची जी गोष्ट सांगतायत, एकांती लोकांती स्त्रियांची भाषण प्राण गेल्या जाणं करू नये. आता हे थोडं अवघड आहे, आपण प्रचाराच्या उद्देशानं बोलतो बरे, पण ह्याच्याकरता सांगतायत की सावधानतेचा इशारा देतात. साधकासाठी ही गोष्ट नित्य लक्षात ठेवली पाहिजे की स्त्री संघ जो आहे किंवा स्त्रियांसाठी पुरुष संघ आहे शक्यतो टाळणं. शास्त्र सांगतं की एकांतामध्ये आपली पत्नी सोडून इतर माता किंवा बहीण जरी असेल तरी बसू नये त्यांच्याबरोबर. तर हे संन्यासी किंवा ब्रह्मचाऱ्यांसाठी लागू होतात नियम. गृहस्थांसाठी थोडी इकडे तिकडे सूट आहे, पण सूट म्हणजे अति नव्हे, तर ह्याच्यामध्ये मर्यादा आहेत. प्रसंगतायत की नाम नामस्मरण हे महत्वाचा विधी आहे. आपल्याला सुद्धा हे नामाचा विधी दिलेला आहे, मग नामस्मरण केलं पाहिजे अखंड अहर्निशी. म्हणजे अहर्निशी म्हणजे दिवस रात्र, म्हणजे 24 तास कीर्तनीय सदाहरी. 16 माळांपर्यंत मर्यादित नव्हे, फक्त 16 माळा कमीत कमी सांगितल्यात प्रभुवादांनी, त्याच्याही पलीकडे तुम्ही जप करू शकता वेळ असेल तर. अहर्निशी नामस्मरण केलं पाहिजे. तर अशा साधनी जो कोणी राहतो तो श्री गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि भगवंताच्या कृपा प्राप्त करण्यासाठी पात्र बनतो. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उत्साह असला पाहिजे, निश्चय असला पाहिजे, धैर्य असलं पाहिजे, ह्या गोष्टी आवश्यक आहेत. रूप गोस्वामी सांगतायत उत्साहात निश्चय यात तत्तत् कर्म प्रवर्तकम. हे जे उत्साह निश्चय असणं आवश्यक आहे, त्याबरोबर हे असणं आवश्यक आहे, पण त्याबरोबरच जे काय आपण साधन करतो, जे काही चार नियमांचं पालन करतो, 16 माळा जप करतो, भक्तांचं संग करतो, वाचन करतोय, अर्चा विग्रहाची सेवा करतो, हे सर्व साधनं आहे आपली. तर याच्यामध्ये हे फक्त यांत्रिक पद्धतीने नको आहे, याच्यामध्ये अर्थता असली पाहिजे, कळवळ असला पाहिजे, भाव असला पाहिजे. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. फक्त मी साधना करतोय म्हणून मी आता सिद्ध होईन किंवा शुद्ध भक्ती होईन, हे बळे विना शक्ती बोलण्यासारखं आहे. आपल्यात बळ नाही आणि उगीच शक्तीचं बडबड करण्यात काय अर्थ नाही आहे. मी ह्याला मारीन त्याला मारीन, हे करीन ते करीन, अंगा शक्ती नाही म्हणतो, एवढा मोठा दगड उचलीन आणि हे करीन ते करीन, का उपयोग नाही. तसं हा परमार्थ मोठा, हा खूप मोठा, तिलक मोठा आहे, कंठी धोती आणि काय टकाटक सगळं अगदी. पण जर हृदयामध्ये जर भाव नसेल, अर्थता नसेल, हे जाणीवपूर्वक करायचं आहे, तो भाव आणि ते प्रेम ते पुढच्या गोष्टी आहेत, पण आत्ता तरी जाणीवपूर्वक करणं ह्या गोष्टी ते महत्वाचं आहे. इथं शीघ्र अतिशीघ्र जर फलप्राप्ती पाहिजे असेल जसं पूजेच्या कथेनंतर सांगतात की विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धन पुत्रार्थी पुत्र मोक्षार्थी मोक्ष उत्तम लगेच प्राप्त होईल तुम्हाला हे हे फळ प्राप्त होईल ही पूजा करा भटजी सांगतायत. इथं शास्त्र पण ह्यासाठी हेच सांगतंय अतिशीघ्र अतिशीघ्र जर फलप्राप्ती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या ह्या प्रकारानं केलंच पाहिजे तर आपल्याला प्राप्त होईल. तर नारद मुनी एकदा असे जात असतात जंगलातून जात असतात एक पिंपळाचा मोठा वृक्ष असतो त्या झाडाखाली एक साधक बसलेला असतो साधना चालू असते त्याची रोज नित्य नियमानं अगदी भगवंतांच्या अर्चा विग्रहाची सेवा करणं सकाळी उठून जप ध्यान पूजन भजन सगळं करणं भगवंतांना भोग दाखवणं प्रसादच ग्रहण करणं आणि एकटाच असल्यामुळं काय इतरांचा संग करण्याचा काय प्रश्नच येत नाही कुठला वाईट संग नसतो चाललेलं असतं तिची साधना अनेक वर्षापासून एक तप म्हणजे 12 वर्ष ही साधना चाललेली असते. नारद मुनी पाहतायत त्याच्यापाशी जातायत आणि त्याची साधना इतक्या काटेकोरपणे आणि स्ट्रिक्टली अगदी साधना बघून नारद मुनी सुद्धा म्हणतात वा काय तू सुंदर साधक आहेस किती सुंदररित्या तू साधना करतोयस अशी त्याची स्तुती करायला लागतायत. त्यावेळेला तो म्हणतो हे मुनिवर्य तुम्ही भगवंतांच्या अंतरंगा पार्षद आहात तुम्ही आता वैकुंठात जालच आता गेल्यानंतर भगवंतांना हा प्रश्न विचारा की की असं असं या झाडाखाली एक साधक बसलेला आहे त्या साधकाला तुमची प्राप्ती कधी होईल. तुम्ही तर ठीक आहे तुझ्या वतीनं मी हा प्रश्न भगवंतांना विचारतो. भगवंत नारद मुनी निघून जात आहेत बरेच दिवस निघून जात आहेत आणि नारद मुनी मग आधी अशी फिरत फिरत प्रचार करत एक दिवस वैकुंठाला जात आहेत. मग त्यांना स्मरण होतं की त्या साधकाविषयी आपल्याला विचारायचं आहे. तो भगवंतांना विचारतो हे भगवंता असं असं त्या पिंपळाच्या झाडाखाली एक साधक बसलेला आहे अतिशय सूत्रबद्ध आणि काटेकोरपणे तुमची साधना करतोय त्याला तुम्ही कधी दर्शन देणार. त्या नारद भगवंत म्हणतायत त्या पिंपळाच्या झाडावर जितकी पानं आहेत तितकी वर्ष त्याला माझं दर्शन व्हायला लागतील. नारद मुनींना एकदम आश्चर्य वाटतं अरे हे काय इतका सुंदररित्या साधना करतोय आणि त्याला इतकी वर्ष लागणार असं का भगवंता. तर भगवंत म्हणतात जा तूच जाऊन त्याला सांग मग बघ म्हणतात काय होत. मग नारद मुनी असे पुन्हा फिरत फिरत येत आहेत तो साधक असतो त्या झाडाखाली आपली नित्य निमान साधना करत असतो अगदी सुंदररित्या साधना चालली असत सगळे म्हणत असत वा काय साधक आहे. मग नारद मुनी येतात त्याच्या जवळ आणि म्हणतात आता ह्याला कसं सांगायचं ह्याला जरा सांगितलं मी अरे तुला भगवंत भेट देणार आहेत या पिंपळा झाडावरची जितकी पाहणे तितक्या वर्षात त्याला काय होईल त्याचं हृदय दुखवलं जाईल. मग ते सांगायला टाळाटाळ करतायत पण तो साधक म्हणतो मुनिवर्य सांगा म्हणतात मला भगवंतांना विचारलं की नाही आणि भगवंत काय म्हटले. त्याला उत्सुकता लागते त्यावेळेला नारद म्हणतात ठीक आहे आता सांगितलंच पाहिजे आणि ते सांगतायत भगवंत तुला भेट देतील पण ह्या पिंपळाच्या झाडावर जितकी पानं आहेत तितकी वर्ष तुला भगवंतांना लागतील तुला भेट देण्यासाठी. इतकं ऐकल्याबरोबर त्याला इतका आनंद होतो इतकं तो आनंदाने तो भावविभोर होतो आणि नृत्य करायला लागतो की मला भगवंत भेट देणार कधी ना कधीतरी मला भेट देणार कधी ना कधीतरी मला भगवंताची प्राप्ती होणार इतकी हृदयामध्ये कळवळ इतकी आर्थता आणि इतक्या तीव्रतेनं तो भगवंताचं स्मरण करायला लागतो आणि एक क्षणाचाही विलंब होत नाही नारद मुनी सांगून भगवंत गरुडावर बसून तात्काळ फुड्यात हजर. नारद मुनी म्हणतात अरे भगवंता तुम्ही इथं कशा आहेत आत्ता तर मला म्हटलं तुम्ही सांगितलं की पिंपळाचं झाड एक पण पान अजून गळलं नाही या पिंपळाचं अजून कितीतरी पिंपळाची पानं आहेत तोवर तुम्ही हजर एक क्षणात. त्याला भगवंत म्हणतायत अरे त्याचा आत्ता हृदयातला भाव बघ त्याची आर्थता बघ त्याचा कळवळा बघ माझ्या प्रतीची माझ्या भेटीची ओढ अशी ओढ असेल तर मी क्षणाचाही विलंब लावत नाही भक्ताला भेट देण्यासाठी. भगवंतामध्ये दोष नाही आपल्यामध्ये दोष आहे आपल्यामध्ये तितकी अर्थता नाही. साधक म्हणजे ही अर्थता असली पाहिजे साधनेमध्ये. मग हे करत असताना अर्थता येत नाही कारण साधनेमध्ये भक्तीमध्ये काही अडथळे येत आहेत आणि या अडथळे आपणच निर्माण करतोय दुसरं कोण नसतं या अडथळ्यासाठी. आपणच याला जबाबदार आहोत. काही अनेक अडथळे आहेत आणि त्यातला एक महत्वाचा अडथळा आहे म्हणजे तो आळस पहिली गोष्ट आहे. जितका आळस करतो आपण तितकी आपली साधना आणखी 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 खालीच खालीच जात असते. आणि आळसाचं हे महत्वाचं पहिलं उदाहरण म्हणजे एक सोळा माळाचा जप. सकाळी उठून सोळा माळा जप करणं हा नियम दिलेला आहे पण नाही घडत. कारण ह्याला जबाबदार आळस. पाचचा गजर लावलेला आहे, साडेचारचा लावलेला आहे पण गजर बंद करून आणि झोपणे आळसाचं महत्वाचं उदाहरण आहे. सगळ्यांना पटतं कारण सगळ्यांच्या बाबतीत हा अनुभव आहे. कोण नाही म्हणू शकणार नाही. तू आळस हा माणसाचा शत्रू आहे. आपण शाळेमध्ये वाक्य प्रचार ऐकतो आळस हा माणसाचा शत्रू आहे पण त्या आळसाला आम्ही मित्र बनवलेला आहे. आणि आळस असणे साधकासाठी कदा नाही उत्साह असला पाहिजे हृदयामध्ये. भले थोडा कधी कंटाळलं शरीर किंवा थकलेलो आहे भरपूर सेवा करून आणि हे करून थकलेलो आहे तर थोडा आळस ठीक आहे. नाहीतर काही केलेलं नाही तरी पण आळस आहे. हे आस्वादासारखं आहे. अशी वृत्ती नको आहे. तर त्या अवस्थेत पण भगवंतांचा धावा केला पाहिजे. आळस आला अंगा धाव घाली पांडुरंगा घाल तूच आता धाव घातलं पाहिजेस. हे काय म्हणतात सोसू शरीराचे भाव पडती अवगुणाचे घाव. हे अवगुण आहे आपल्यातला एक. तू गेला पाहिजे आणि भगवंतांच्या कृपेने जो जाणार आहे पण त्यासाठी तीव्रतेनं स्मरण करणं भगवंताचं. दुसरं आहे तो अडथळा म्हणजे लज्जा भीड लाज. लाज वाटते. हे साधना करण्यासाठी कधी कधी आपण भेळस्त होतो लाजतो. आणि अनुभव आहे नवीन जे आहेत त्यांना तर हा अमखास अनुभव येतो. लाज वाटते कसं मी जप करू कसं मी कार्यक्रम लोक काय म्हणतील माझे पाहुणे पाई काय म्हणतील काय पोरग वाया गेलं म्हणतील. मग ही थोडी लाज वाटते. किंवा बिटबॅग हातात घेऊन जायला थोडी लाज वाटते. तिलक लावायला लाज वाटते. नाही भक्तीचं अंग आहे तिलक धारण करणं. रूप गोस्वामी सांगतायत ज्याला पाहून भगवंताचं स्मरण होतं तो वैष्णव. मग तिलक का धारण करायचा की आपल्याकडे पण भगवंताचं स्मरण होईल लोकांना म्हणून तिलक धारण करायचं. यात लाजण्यासारखं काय आहे. लोक बिंदास सिगरेट हातात फुकत जातात नको त्या शिव्या तोंडात न देत आहेत. भगवंताचं नाम घ्यायला काय प्रॉब्लेम आहे. आपण काय असं काही वाईट कर्म करत नाही चांगलंच आहे ना. नको नको ते व्यवहार करायला लोक लाजत नाहीत. मग आपण हे साधनेतले जे नियम तत्व आहेत ती पालन करण्यासाठी का लाजायचं आहे. तिलकच्या बाबतीत एक होतं ते काय वैयक्तिक जॉब वगैरे असेल तर थोडंफार सूट आहे त्यामध्ये. ते शक्यतो धारण करावा. आणि एक गुप्त गोष्ट सांगतो सगळ्यांना आवडेल. एक गंमत म्हणून सांगतोय ज्याच्या मस्तकावर तिलक आहे त्याच्या चेहऱ्यावर कधी सुरकुद्या पडत नाहीत विशेष लवकर. आवडला काय पर्याय. उद्यापासून सगळे तिलक लावतील पण नियमांचं पालन करत असेल तिलक लावा. शास्त्र आहे शास्त्रामध्ये आहे ते काय स्त्रीच्या कपाळाला कुंकू टिकली नव्हे कुंकू. कुंकू असेल तर काय होतं उगीच काय वेळ जातोय भरपूर. थोडा वेळ सांगू शकतो ना. अजून बरंच सांगायचं आहे नाही टाइम संपलेलं आहे म्हणून म्हटलं. कुंकू असेल ना तर काय होतं सूर्याच्या प्रकाशातली औषधी किरण आहेत ती आज्ञा केंद्रामध्ये खेचली जातात आणि स्त्रीची जी वृच्छृंखल वृत्ती आहे मुळातच ती शांत ठेवली जाते. म्हणून मस्तक शांत आणि पाय गरम ठेवावे माणसानं तर त्याचं आरोग्य पण चांगलं राहतं मन पण स्थिर होतं आणि साधनेला तुम्हाला चांगलं होतं. म्हणून तिलक पण धारण करावं ह्यासाठीच फक्त एक माहिती म्हणून सांगितलं पण थोडं बघू. तर ही लाज लज्जा सोडली पाहिजे नको त्या बाबतीत नव्हे तर साधनेच्या बाबतीत. तर इथं सुद्धा हाक मारताय संत तुकाराम ह्या ठिकाणी पण सांगतात म्हणतात आता येथे लाजे नाही तुझे काम जाय मज राम आठवू दे. लाजायचं काय मला रामाला आठवू दे म्हणतात. तुझे भिडे माझे भाऊ झाले घात केलो या अंकित दुर्जनांचा. आपण हे लाजल्यामुळे काय होतं आपण या विषयाच्या अधीन होतो आणि तिथं मात्र लाजत नाही आणि भगवंतांची भक्ती करायला लाजतो. म्हणे लज्जा त्यागली पाहिजे तर आपली साधना व्यवस्थित होईल. तिसरी गोष्ट आहे न्यूनगंड कमीपणाची भावना. आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही मला नाही जमणार. घरामध्ये कांदा लसूण बंद करायचं आहे किंवा मांसाहार बंद करायचं आहे तरी आपल्याला त्रास कितीतरी त्रास घ्यावा लागतो. मग काय काय म्हणतात राहू दे तिकडं कशाला आपल्याला नाही जमणार, राहू दे आपण हाय असं सुरू ठेवूयात, तडजोड करतो आपणच. म्हणजे किंवा कमीपणाची भावना असते निनगण मी करू शकत नाही. जसं माझ्यामध्ये आहे, मी स्वतःचं उदाहरण देतो, मला प्रजापतीपूर्वक फोन करून सांगतात हरिभाऊ आज प्रवचन द्यायचं आहे तुम्हाला पुढच्या रविवारी. माझं म्हणजे निम्मा जीव होतो, पूर्ण गळबगळीतच होतो मी काय. इथं मी बाहेर प्रवचन देऊ शकतो, म्हणजे इथं प्रवचन म्हणलं ना मला टेन्शन येतं भरपूर. माझ्यामध्ये एक न्यूनगंडाची भावना आहे ती, कारण का इथं बरेच जण असे ज्ञानी आणि बरेच असे मोठमोठे भक्त प्रवचन देत आहेत आणि तुम्ही सगळे पण ज्ञानी आहात आणि मला ते मी काय तितकं हे नाही आहे, मी काय थोडाफार अभ्यास करतो आणि सांगतो आणि ते कमतरता आहे बरेच. काय होतं ते न्यूनगंडाची भावना आहे ना त्याच्यामुळं ते जमत नाही मला इथं प्रवचन देणं. मी सत्य सांगतोय. तर मी फक्त एक भक्तांची सेवा आणि गुरूंची सेवा म्हणून करतोय, नाहीतर मला इथं तरी प्रवचन द्यायला खरोखर धडकी भरते. न्यूनगंड आहे माझा ऍक्च्युली. ह्याच्यामुळे काय होतं मी अनुभव घेतलेला आहे, खरोखर साधना चांगली होते काय सुचतच नाही चार दिवस, नुसतं सारखं काय प्रवचन द्यायचं आहे काय करायचं आहे कुठे पॉईंट काढायचे कुठले काय ती खायाकडे पण लक्ष नसतं जास्त. त्यामुळे काय होतं साधना चांगली होते ना. महान्यूनगंडाची भावना गेली पाहिजे, महान्यूनगंड त्याग केला पाहिजे. अशा प्रकारे अनेक बरेच बरेच अडथळे आहेत ते आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्यादृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे आपणच आपली सोडवण करायची आहे. त्याशिवाय इथं कोणीही सोडवण करणार नाही, आपली आपणच आपली सोडवण करायची. जे भक्तीचं आपल्याला बीज हृदयामध्ये पडलेलं आहे तर ह्या साधना मार्गाद्वारे आपण हे भक्तीची जे बीज आहे त्याला असं सुंदर वातावरण निर्माण करून हे भक्तीचं बीज वाढवलं पाहिजे. ही भक्तीची शेती जी आहे ती सुंदररित्या केली पाहिजे, तरच आपल्याकडं सुंदर असं धान्य जे भक्ती भगवत प्रेमाचं आपल्याला प्राप्त होईल. तर हे एक एनॉलॉजी एक उदाहरण म्हणून हे कथा एक सांगतो आणि आपण थांबूया. तर एक शेतकरी असतो आणि एक व्यापारी असतो, दोघं मित्र असतात. तो शेतकरी परराज्यामध्ये राहत असतो आणि हा शेतकरी त्याच्या गावामध्ये सॉरी व्यापारी जो आहे त्या गावामध्ये राहत असतो आणि या गावामध्ये एक दिवस दुष्काळ पडतो, अतिशय दुष्काळ असतो आणि खायला अन्न मिळत नाही प्यायला पाणी मिळत नाही, अतिशय सगळ्यांची वनवन होत असते. मग काय करतो तो व्यापारी, म्हणतो आता हे गावात राहण्यात काय अर्थ नाही, जे काही आहे आपल्याकडे भांडवल जे काही पैसा अडका दागदागिने तो घेतो आपल्या कुटुंबाला घेऊन, तो जो परराज्यामध्ये त्याचा मित्र आहे त्याच्याकडे जातोय. तो शेतकरी मित्र आहे, मग तो त्याची विचारपूस करतो का आलास इथं, तर तो सांगतो आता असं असं गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे ना, आता तिथं अन्नधान्य पण खायला नाही आहे काही. मग काहीतरी इथं साधन प्राप्त होईल, काहीतरी उद्योगधंदा मिळेल म्हणून मी इथं आलेलो आहे आणि तू मला काहीतरी मदत कर. तो म्हणतो ठीक आहे, म्हणतो मी शेतकरी आहे मला शेतीतलं ज्ञान आहे आणि तू आता शेती कर, तुझ्याजवळ जे काही भांडवल असेल ते मला दे आणि मी तुला शेती घेऊन देईन आणि कशी शेती करायची सांगेन. व्यापारी म्हणतो मी तरी व्यापारी आहे मला काही शेतीतलं काही माहिती नाही. ठीक आहे म्हणतो मी सांगेन तुला त्याप्रमाणे तू करत जा. मग शेती घेतात, म्हणतो आता शेती घेतलेली आहे ह्याची व्यवस्थित अशी नांगरणी कर आणि याच्यामध्ये आमच्या या प्रदेशामध्ये गहू चांगले येतात तर या गव्हाची पेरणी यामध्ये कर. तुमचं ठीक आहे, बियाणं आणलं जातं त्या शेतीमध्ये पेरलं जातं, शेतीमध्ये पेरल्यावर तो व्यापारी घाबरतो सगळे बियाणं मातीत टाकलेले आहेस. अरे तू मातीत बियाणं टाकलंस सगळं व्यर्थ गेलं की माझं भांडवल. हा तुम्ही तर अरे घाबरू नको, आता हे बियाणं मातीत पडलेलं आहे ह्याला थोड्या दिवसांना अंकुर येतील. मग थोडे दिवस जात आहेत, सुंदर असे त्या गव्हातून फुटून गहू फुटून त्याच्यातून अंकुर यायला लागतायत, सर्व शेतात हिरवगार असं सगळं गवत दिसायला लागतं आणि तो व्यापारी जातो शेतामध्ये आणि पाहतो तर काय अरे शेतात सगळं गवतच आहे. म्हणतो अरे धान्य कुठे इथं. हा तो शेतकऱ्याला विचारत जातो अरे गवत आले सगळं शेतात. तुम्ही अरे नाही ते आता गहू अंकुरित झालेले आहेत, अतिशय सुंदर अशी शेती आलेली आहे तुझी, आता ह्याला काय कर तर ह्याला पाणी देणं ही पिकाची गरज आहे, ह्याच्यासाठी तू विहीर खण आणि पाणी दे ह्याला आणि ह्याचं राखण तू केली पाहिजेस. मग तू ठीक आहे म्हणतो, त्याप्रमाणे तो पाणी देतोय शेतीला पाणी द्यायला लागतो विहीर काढून. मग थोड्या दिवसांना आणखी पीक मोठं होतं आणि त्याला सुंदर अशा गव्याच्या लोंब्या लागलेल्या असतात. ते गव्हाच्या लोंब्या असत त्या कच्च्या असत. तो बघतो अरे धान्य कच्चं आहे इथं काय सगळं त्याला घाम फुटतो. म्हणतो अरे काय सगळं व्यर्थ गेला आता. तो गव्हाच्या लोंब्या तोडतो काही आणि शेतकऱ्याच्या फुड्यात नेऊन टाकतो. अरे बघ म्हणतो काय झालं हे सगळं व्यर्थ गेलं कष्ट. तो म्हणतो अरे नाही हे तर चांगले तुझ्या शेतामध्ये चांगलं पीक येण्याची लक्षणं आहेत. चांगलं पीक यायला लागलेलं आहे. थोड्या दिवसानं आणखी भरभराटीनं हे धान्य पिकेल आणि भरभराटीनं तुझ्या घरामध्ये सर्व धान्य येईल. आणि आता महत्वाचं वेळ आलेली आहे की तू आता ह्या शेतीचं रक्षण केलं पाहिजेस. आता गव्हाच्या लोंब्या लागलेल्या आहेत तर तू काय कर या शेताला सुंदर असं कुंपण घालून घे काट्यांचं, जेणेकरून कुठलेही जनावर येऊन हे पीक तुझं नासधूस करणार नाही. किंवा या शेतामध्ये पक्षी येतील आणि तुझ्या पिकांची सर्व नासाडी करून टाकतील आणि पीक सगळं खाऊन टाकतील. त्याच्यामुळे तू आता हे सुद्धा पालन तू ह्या पिकाचं रक्षण केलं पाहिजेस या पक्ष्यांपासून. हातात गोफण घे आणि या पिकाचं रक्षण कर. त्यानुसार तू करायला लागतो कुंपण घालतो सुंदर शेताला आणि रात्रंदिवस शेतावर पहारा ठेवतो आणि पीक अतिशय जोमानं वाढतं. मग एक दिवस सुगीचा येतो आणि शेतात मळणी होते आणि गाड्या भरून त्याच्या घरामध्ये धान्य येतं. आणि त्यावेळेला अतिशय आनंद होतो त्याला की खरोखर आपल्या कष्टाचा सार्थक झालं आणि आपल्याला सुंदर असं धान्य प्राप्त झालेलं आहे. आपली आता हे अन्नधान्यासाठी जी वनवण आहे ती आता मिटलेली आहे आणि आता आपण सुखाने याचा भोग घेऊ शकतो. आणि तो त्या शेतकऱ्याचे धन्यवाद मानतो की तुझ्यामुळं मला आज हे इतकं धान्य प्राप्त झालेलं आहे. तर ही कथा झाली. पण ह्या कथेमधील बोधार्थ काय आहे तर हे सुद्धा आपले शेतीच आहे. हे भक्ती म्हणजे तर याच्यामध्ये आपण जीव जे आहोत ते म्हणजे व्यापारी आहोत. या जगामध्ये सुखदुःखाचा व्यापारी करायला आलेला आहे आणि याच्यामध्ये भौतिक सुखासाठी आपण वनवन करतोय. पण इथं खऱ्या सुखाचा दुष्काळच पडलेला आहे नेहमी. खरं सुख आपल्याला नाही आहे या ठिकाणी. मग काय करतो आपण सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. खरं सुख कुठेतरी प्राप्त होईल पण नाही होत. मग जीव असाच भरकटत आहे खऱ्या सुखासाठी. मग दुष्काळ पडलेला आहे सुखाचा तर निघून जातो कुठं आपल्या मित्राकडं. मग तू जिज्ञासू होतो हृदयामध्ये वैराग्य येतं थोडं मुमुक्षत्व येतं आणि तू काय करतोय जातो आणि तो शेतकरी मित्राकडे जातो. तो मित्र म्हणजे कोण भक्त गुरु संत जे आहेत ते आपले मित्र आहेत खरे. आणि ते तो जातोय आणि त्या ठिकाणी सांगतोय की असा दुष्काळ आहे आणि खऱ्या सुखाचा दुष्काळ आहे तुम्ही आम्हाला खरं सुख दाखवा. मग ते दाखवत आहेत परमार्थाची शेती. मग ह्या शेतीमध्ये काय केलं पाहिजे तर हे धान्य पेरलं पाहिजे. कसलं भक्तीलतेचं बीज पेरलं पाहिजे. आपल्याला त्या शेतकऱ्याकडून बीज मिळालेलं आहे म्हणजे काय गुरूंकडून आपल्याला मंत्र मिळालेला आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. ते बीज या शेतामध्ये पेरलं पाहिजे चांगल्या प्रकारे. आणि आपला जो वेळ आहे ते म्हणजे आपलं भांडवल आहे त्याचा सदुपयोग केला पाहिजे ह्या शेतीसाठी. तो वेळ देऊन आपण ह्या शेतीचं रक्षण केलं पाहिजे. हे सदुपदेश आणि हे मंत्राचं बीज आपल्या हृदयामध्ये पडलेलं आहे. आपलं जे प्रापंचिक सुखाचा थोडा त्याग करून आपण ह्या साधनेचं बीज हृदयामध्ये धारण केलं पाहिजे. ह्या साधनेचे कष्ट घेतले पाहिजे आणि आपली शेती केली पाहिजे. आणि या प्रपंचामधले जे आहेत ते स्वार्थी लोक ही जनावराप्रमाणे आहेत. ते आपलं पीक खाऊन टाकणार. हे मित्र जे स्वार्थी आहेत ते काय करणार चल काय करतो हरे कृष्णा. आपलं साधनेचं पीकच सगळं नासधूस करून टाकणार. म्हणून ह्या जनावरापासून आपण शेतीचं पिकांचं रक्षण केलं पाहिजे. आणि भगवत स्मरण रूपी वीर काढून त्याचं पाणी शेतीला पाजलं पाहिजे. आणि त्याद्वारे आपलं हे पीक अंकुरित होईल आणि ते पीक सुंदर आल्यानंतर ईश्वरी कृपेचा थोडा पाऊस पडेल. आधीमध्ये कधीतरी काहीतरी साक्षात काहीतरी चांगला आनंद हृदयामध्ये भगवंत देतील. आणि शेतामध्ये तण येतं ते तण पण काढलं पाहिजे. दुराचार वाईट दुर्गुण अनेक इंद्रतृप्ती इच्छा याचं तण जे आहे ते पण काढलं पाहिजे. तरच शेत नाहीतर हे शेत तण जे आहे ते शेत खाऊन टाकतं. नाहीतर शेतात सगळं काँग्रेसच वाढतं दुसरं काय वाढतच नाही. तण नको आहे तर आपल्याला पीक वाढवायचं आहे. अनेक स्तुती करणारे लोक असतात. अनेक स्तुतीपाठक येत आहेत स्वार्थी लोक येत आहेत. ही पाखरं येत आहेत सगळी. ह्या पाखरांना पण उसकलं पाहिजे नाहीतर ही पण नासधूस करणार आपल्या पिकाची. अशा प्रकारे ही परमार्थाची शेती जर आपण करू आणि आपलं हे टिकवून ठेवू साधना, आणि या साधना मार्गामध्ये आपण कष्ट घेऊ थोडेफार, तर आपल्याला भगवंताच्या कृपेची आणि गुरूंच्या कृपेची शीघ्र अतिशीघ्र प्राप्ती होईल. सर्व आयत ज्ञान आहे, ही शेती पण प्रभुपादांनी करून ठेवलेली आहे. सगळं धान्य पण आहे चांगलं, फक्त आपल्याला घ्यायचंय, तोडायचं आणि खायचं आहे, हे पण जमत नाही आपल्याला. कुठं शेती करा म्हणून सांगितलं कुणी? सगळं ऐत आहे, सत्संग आहे, आध्यात्मिक ग्रंथ आहेत, नाम आहेत, गुरु आहे, इस्कॉनसारखी संस्था आहे, त्याच्यामध्ये काय काय आणखी काय वेगळं करायचं आहे? वेगळी संस्था काढून आणि काय वैयक्तिक साधना करणार आहे? नाही, हे महत्वाचं आहे. इथं प्रभुपादांनी सगळं ऐत करून दिलंय. भगवंत आयते आहेत पण ते पण नको आहेत. देव घ्या कोणी आयता आला घर पुसून, देव न लगे देव न लगे म्हणतात, साठवण्याचे हृदयले जागे. आयता देव आहे पण तो घ्यायला हृदयात जागाच कुठं आहे? सगळं भरले अगोदरच, ते पहिला बाहेर काढलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपण ह्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, तरच आपण हे साधक अवस्थेतून सिद्ध अवस्थेला प्राप्त होऊ. भगवंताचं प्रेम जे आहे ते ह्या जन्मी आपल्याला प्राप्त होईल, हीच प्रभुपादांची अपेक्षा आहे, गुरूंची अपेक्षा आहे. ते आपण चांगला साधक बनून, एक गंभीर साधक बनून त्या अपेक्षा तरी पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्ण, धन्यवाद.